हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। आज 20 तारीख है ना, 20 नोव्हेंबर शनिवार दिवस है, कार्तिक चतुर्दशीचा दिवस आहे आजचा। तुमचा प्रश्न असा होता की बाकीच्या विधीचं काय, तर मी पण इथे काही वर्षात शिकलो गोष्टी ह्या की आपण जेव्हा मुंबईत किंवा कुठे पुण्यामध्ये शरीर नष्ट होतं, आपलं मृत्यू प्राप्त होतो, त्यावेळी मग कुठे नाशिकला जाऊन विधी करायला लागतात, कुठे गयामध्ये, कुठे आणखीन कुठे गंगा जमुना कावेरी सरस्वती या ठिकाणी जाऊन विधी करणं आवश्यक असतं। कारण ते जागा जी आहे ती तेवढी पवित्र नाही आहे, म्हणून ती पवित्र करण्याकरता म्हणून मग गोदावरी नदी, नाशिक, कुठे गंगा, कुठे जमुना, कुठे गया, पंढरपूर, चंद्रभागा, हे सर्व करणं आवश्यक असतं। पण ज्याचा मृत्यू भगवंताच्या घरीच होतो, जे लास्ट स्टॉप आहे तो, हां, कुठे मध्ये मध्येच शरीर सुटलं आपलं, तर लास्ट स्टॉपपर्यंत पोचण्याकरता म्हणून विधी करायची आवश्यकता असते। लास्ट स्टॉपमध्ये सुटल्यानंतर काय गरज आहे, लास्ट स्टॉप आलेले आलेले आहे तिकडे। तर लास्ट टाईम पण मी जेव्हा कोणातरी अस्थी घेऊन आलो होतो, अस्थी इथे कोणतरी वारलं होतं मुंबईमध्ये, अस्थी इथे आणल्या होत्या मी, तर तेव्हा महाराज म्हणाले की ज्यांचं शरीर इथे सुटतं ना, मृत्यू ज्यांना इथे प्राप्त होतो मृत्यू, त्यांना अस्थी टाकण्याकरता पण विधी करायची गरज नाही पडत। नाहीतर मग बाहेरनं ज्याचा मृत्यू होतो त्यांचा अस्थी आपण इथे आणतो, त्यावेळी इथले पुरोहित त्याचा जमुना किनारी विधी करतात, खूप मोठा त्याला स्थापन करतात, मुलाकडून त्या अस्थीला नैवेद्य, आरती, पद्य, पुष्प, कुंकुमार्चन सर्व करतात, आवाहन करतात, प्रार्थना करतात, पूजा करतात, ती दीपक दान करतात, आणि मग तो विधीपूर्वक कलश जो आहे जमिनीत तो टाकला जातो। पण जी व्यक्ती इथे मरण पावते तिथला तिथे टाकून जाते ऑन द स्पॉट। महान संत लोकांनी हेच गती पडलेली आहे, त्यामुळे त्याचं मी काय मनात किंतू ठेवू नका, ज्या व्यक्तीला परम गती प्राप्त झालेली आहे त्या व्यक्तीला कुठच्याच नियमाची गरज नाही। मला आश्चर्य वाटलं खरं म्हणजे, ॲक्च्युली सांगितलं तर, पण श्राद्ध करायची पण काय गरज नाही, अशी महिमा या गोष्टीची। परंतु श्राद्ध करावंच का, लोकांच्याकरता आदर्श म्हणून करावं। गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तिसरा अध्याय 25 श्लोक आहे, की गरज नसताना सुद्धा लोकांसमोर आदर्श राहावा म्हणून हे विधी करत राहावेत, म्हणजे श्राद्धाची विधी। नाहीतर तुमच्याकडे बोललो काय म्हणणार, बघा आचार्य प्रभूंनी नाही केलं, आपण पण नाही करणार, त्यांच्या लोकांचा मृत्यू तिथे होणार नाही मुंबईत, म्हणजे वृंदावनमध्ये किंवा कुठे होणार नाही, परंतु ते तुमचं अनुकरण चुकीचं करणार, योग्य नाही करणार, तुम्ही जप करता जप नाही करणार, पण तुम्ही जर साध नाही केलं मग ते पण नाही करणार। मनुष्य काय करतो, निगेटिव्ह गोष्टीचं अनुकरण करतो, चांगल्या गोष्टीचं अनुकरण कधी करत नाही। म्हणून लोक आदर्श असतो ते श्राद्ध कर्म वर्षात करायचं, ते काय करायचं, ते ब्राह्मणाला बोलवून 50 विधी ब्राह्मण विधी उडणार घडी आणि इथे येऊन टी व्ही बघणार आणि स्कोअर काय झाला विचारणार आणि तुमचे विधी करणार, असं ब्राह्मण नाही। आपले ब्राह्मण कसे असतात, हां तमन महा आणि समोर पया आम्ही, अरे कितना स्कोर हो गया, हां आम्ही सगळं आउट हो गया क्या, नाही असे यांचे विधी असतात। आणि घरी विड्या उडणार, तंबाखू खाणार, आणि ते ब्राह्मण कसले करणार, ते कसली गती प्राप्त करणार तुम्हाला, उलट तुमची जी काय गती आहे ती नष्ट करणार गती, असे ब्राह्मण आजकालचे। श्राद्धविधी म्हणजे काय, सर्व वैष्णवांना आहुती अर्पण करणे नंबर वन, आणि जिवंत असलेल्या वैष्णवांना म्हणजे आपल्यासमोर जे उपलब्ध आहेत ब्राह्मणांना भोजन करणे, दक्षिणा देणे, हे श्राद्धविधीचं सार हे आहे। सार मग त्या भोवती तुम्ही किती विधी गुंफून टाका त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, सार हे आहे, वैष्णवांना आहुती अर्पण आणि ब्राह्मणांना भोजन, श्राद्ध कर्म ह्याचाच पूर्ण होतं त्याच्यामध्ये। तर प्रत्येक वर्षात जेव्हा त्यांची तिथी येईल ना, कार्तिकी द्वादशी जेव्हा येईल, ब्राह्मणांना बोलवायचं, छानपैकी कीर्तन करायचं त्यांच्या नावाने आणि त्यांना भोजन घालायचं, बस दिस इज द बेस्ट थिंग। मग कुठच्या ब्राह्मणाची गरज काय गरज नाही, तुम्ही यायचं घरी त्या दिवशी सगळ्यांना बोलवायचं, पाहुण्यांना ब्राह्मणांना बोलवायचं, जेवण त्यांना जायचं फर्स्ट क्लास। मी हेच करतो माझ्या वडिलांकरता, कारण मला श्रद्धा आहे या गोष्टीवरती। भगवान नाम जे आहे ना, भगवान नाम ज्या ठिकाणी ते उच्चारण केलं जातं त्या ठिकाणी कुठल्याच विधीची आवश्यकता उरत नाही। आणि आपण काय विधी करणार कलियुगातली माणसं, मागच्या युगातले माणसं आहेत ना, ते मंत्र बोलून अग्नी उत्पन्न करायचे, माचीस नाही घेऊन करायचे, मेणबत्ती लावायचे नाही, ते मंत्र बोललं की आगीत यज्ञकुंडात अग्नी उत्पन्न व्हायचा, अशी लोकांची पावर होती ती। ते खरे ब्राह्मण यज्ञ करणारे, आपण कसले ब्राह्मण। तर अशा विधी अशा काळामध्ये ते ढोंगी ब्राह्मण, ढोंगी विधी, वरचे काय पैशाकरता केलेले विधी ना, सगळ्यात काय अर्थ नसतो त्यामध्ये। भावना इम्पॉर्टंट असते. आता काय म्हटलं शास्त्रामध्ये, पुत त्रायति इति पुत्र, पुत नावाच्या नरकापासून जो वाचवतो तो पुत्र, बाकी सगळे मूत्र, कारण ते त्याच जागेत निर्माण होतात म्हणून त्याला मूत्र म्हटलेलं आहे. मूत्राची जागी योग्यता असते. जी मुलं भगवत भक्ती करत नाहीत त्या मुलांच्या मुळे वडिलांची गती भ्रष्ट होते. जो देतो ना अग्नी, तो जर भक्त नसेल तर त्या वडिलांची गती नष्ट होते. त्याच्यामुळे त्या मुलाच्या पापकर्मामुळे, त्याच्या त्या भयंकर स्थितीमुळे त्या जाणाऱ्या व्यक्तीची गती भ्रष्ट होते. पण जो मनुष्य भक्त बनतो तो आपल्या पित्याला मातेला, पुत म्हणजे एक नरक आहे, 27 नरकाचं वर्णन केलं आहे, त्यातलं एक नरक आहे, त्या नरकाच्या यातनेपासून जो पुत्र वाचवू शकतो तो खरा पुत्र. तर म्हटलं प्रभूजींनी आपलं आयुष्य अर्पण केलं भगवंताच्या चरणाशी, त्यांचं किती भाग्य आहे. अशा भक्त माणसाच्या हातून अग्नी प्राप्त होणे, मुखाग्नी, परमगती प्राप्त होते अशा माणसाला. किती गोष्टी आणल्यात म्हणून मी, वृंदावन धाम, नंतर कार्तिक महिना, नंतर द्वादशीचा सगळ्यात श्रेष्ठ मुहूर्त, जमुनेचा किनारा, पुत्र भक्त त्याच्या हातून मुखाग्नी, गॅरंटी 100% अशा व्यक्तीला. महाराजांचा फोन, आशीर्वाद, दोन महाराजांचा फोन, मोठ्या मोठ्या महाराजांचा फोन, एक गुरु महाराज आणि त्यांच्यावर मोठे महाराज, त्यांचे सिनियर वॉर्ड ब्रदर, एवढी कृपा कुणाला प्राप्त नाही होऊ शकत. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, त्यांची आठवण करा, त्यांच्याकरता प्रार्थना करा, त्यांचा भगवंत, त्यांचा जो आत्मा आहे तो भगवंताच्या जिथे जिथे जवळ असेल तिकडे या सेवा करायची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करा आणि निश्चिंत राहा मस्त. कारण त्या चिंतेची काही गोष्टच नाही आहे, है ना. आता आमचे वडील जे आहेत ते मी परदेशी असताना मुंबईत वारले, मला खूप दुःख झालं. एक बाबा वारले म्हणून दुःख झालं, पण दुसरं दुःख काय झालं की त्यांच्याजवळ मी नव्हतो जप करण्याकरता, कीर्तन करण्याकरता, संतपुरुषांनी बोलू शकलो नाही मी. तरीही ते गेल्या गेल्या आमचे भक्त लोक मुंबईमध्ये, मी परदेशी असताना भक्त लोक मुंबईमध्ये गोळा झाले, त्यांनी ज्याकरता कीर्तन केलं, त्यांच्याकरता प्रार्थना केली, अंत्येष्टीला गेले सर भक्त लोक, तिथे कीर्तन केलं, त्यांनी थोडं समाधान वाटलं. पण दुःख झालं मला की मी जर बरोबर असतो तर त्यांच्याकरता मी काही आणखीन चांगल्या गोष्टी करू शकलो असतो, काही भक्त लोकांना घेऊन आलो असतो, जाण्याआधी कीर्तन केलं असतं, हां, त्या तोंडी गंगाजल तुळशी काय दिली असते ज्या मी, पण ते नाही करू शकलो. आता माझ्या आईकरता प्रार्थना करतो की माझ्या आई जायचं असेल तर मी त्याजवळ असावं कुठेतरी, तिच्याकरता कीर्तन करावं, जमल्यास तिथे घेऊन येईन तिला. म्हणजे शेवटी आपण काय करू शकतो, आणखीन औषध देऊ शकतो, खायला घालू शकतो, चांगल्या सुखात ठेवू शकतो, परंतु शेवटी जी गती जी आहे ना, गती ती इम्पॉर्टंट असते सगळ्या गोष्टीमध्ये, ती नीट झाली पाहिजे व्यवस्थित, मग आपलं कर्तव्य तरी पूर्ण होतं. असं आहे. आणखी काय प्रश्न आहे तुमचे? खूप टेन्शन होत. हंड्रेड%, भगवंत आहेत तर अति आनंद आहे, आणि भगवंत नाहीत तर सुखात पण दुःख आहे, समृद्धीमध्ये पण दुःख आहे. म्हणजे आत्म्याविना शरीर आहे ते, भगवंताविना समृद्धी म्हणजे त्याचा उपयोग काय, झिरो लाईफ. परफेक्ट, हे सांगायला विसरलो मी. जे लोक भक्त नाहीत ना त्यांना हे 100% विधी पाळणं आवश्यक आहे, 100%. जे लोक भगवान नाम जप घेतात, ज्यांनी त्याचा आश्रय घेतलेला आहे, त्यांना काय गरज नाही. असं सांगितलं शास्त्रामध्ये की ज्या व्यक्तीने भगवंताकडे आपलं जीवन अर्पण केलेलं आहे, समर्पित, त्या व्यक्तीला देवांचं, ऋषींचं, आईवडिलांचं ऋणच लागत नाही कधीच, कारण श्राद्धकर्माची गरीब करायची गरज नाही पडत. त्यांचं जीवन समर्पण हेच आईवडिलांकरता पुण्यप्राप्ती आहे. एक पुत्र घरामध्ये किंवा एक व्यक्ती घरामध्ये भक्त बनणे हीच त्या कुटुंबाकरता उद्धार करणारी गोष्ट आहे. तर प्रभूजीकरता खरं म्हणजे ते कर्तव्य नाही आहे. त्यांनी आपलं जीवन भगवंताकडे अर्पण केलं ब्रह्मचारी होऊन, त्यांना ते नियम पण लागू नये, ते मुक्त आहे त्याच्यातून. तरीही त्यांनी ते केलेलं आहे, त्याचा लाभ भगवंताला वडिलांना मिळणार. असं आहे. जसं आमचे गुरु महाराज आहेत, संन्यासी आहेत ते. संन्यासी म्हणजे कसं, जगाकरता मृत्यू झालेला मनुष्य आहे तो. संन्यासी विधी करताना श्राद्ध करतात त्या माणसाचं, म्हणजे जगाकरता तो मनुष्य मेला, भगवंताकरता जिवंत आहे. काया वाचा म्हणे देवाकरता जिवंत, पण कुटुंबियाकरता, जगाकरता, राज्याकरता, देशाकरता तो मृत्यू पावलेला आहे. साधे श्राद्ध करतात त्याचं. म्हणून त्या माणसाला कोणाचं बंधन नाही श्राद्ध करायचं किंवा आणखीन काय कर्तव्य हे काय त्याला बंधन नसतं. श्लोक आहे भागवतामध्ये, देवर्षी नृणाम राजाचं ऋण, भूमीचं ऋण, गायीचं ऋण, वडिलांचं ऋण, देवांचं ऋण, त्याला ऋषींचं ऋण, त्यातनं मुक्त असतो तो मनुष्य. पण अशी व्यक्ती जेव्हा असं कार्य करते त्याचा अनंत लाभ त्या व्यक्तीला होतो. तसं आमच्या गुरु महाराजांची आई जेव्हा वारली तेव्हा त्यांची आई ख्रिश्चन आहे, त्या आईंची अस्थी त्यांनी घेऊन इथे मायापूरमध्ये भक्तांच्या समुदायात 2000 भक्तांना एकत्र करून त्यांनी गंगेमध्ये त्याचं विसर्जन केलं. किती भाग्याची गोष्ट आहे ना, एक भक्त घरामध्ये होणं म्हणजे किती लाभाची गोष्ट. नरसिंह भगवानने वादा केलेला आहे, एक भक्त बनला कुठच्या घरामध्ये 21 पिढ्या तारतो तो, 21 पिढ्या, एक त्याची पिढी तारतो, त्याची एकच पिढी नसते, त्याचे काका मामा नाना सासू सासरे सगळे एक ही अख्खी पिढी असते, एक 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 स्तर असतो हा. त्याची पुढची 10 पिढी होणारी त्याजून आलेली नाही जगात, 10 पुढच्या पिढ्या आणि ह्या मागे गेलेल्या पिढ्या अशा 21 पिढ्यांचा उद्धार भगवंत करतात. एक भक्त झाला की किती पॉवरफुल गोष्ट आहे बघा तुम्ही, कारण भगवंत नाम पॉवरफुल आहे. जी व्यक्ती भगवंत नाम घेते ना त्याच्यापुढे यमराज टिकू शकत नाही, यमदूत टिकू शकत नाही, उभे राहू शकत नाही, समोर अधिकारच नाही द्यायचा. कुठचीही अपवित्र अशुभ वस्तू, अशुभ व्यक्ती, अशुभ जीव, काय भूत प्रेत योनी पिशाच डाकीण वेताळ ब्रह्मराक्षस अशा व्यक्तीसमोर उभा राहू शकत नाही, पळून जातो तिकडनं. एवढी शक्ती हरिनामामध्ये. आणि ते हरिनाम जेव्हा आपण भगवत भूमीमध्ये घेतो, वृंदावन धाममध्ये घेतो, त्याचा अनंत महिमा आहे. ते जगातल्या अपवित्र जागेला पवित्र करू शकतं, अशुभ वस्तूंना पळून लावू शकतं. असं भगवत नाम जेव्हा आपण पवित्र धागेमध्ये घेतो, ज्या ठिकाणी भगवंत राहिले त्याचा अनंत लाभ मिळू शकतो. तुम्ही ते मध्ये बसला की नाही, तुम्ही काय जबीब काहीच केलं नाही तरी तुम्हाला लाभ आहे गोष्टीचा. कारण ही भूमी जी आहे ना ही बलरामाचं शरीर आहे, बलरामाने आपलं शरीर दिलं आहे भगवंताच्या भूमीकरता, विस्तार केला त्याचा आपल्या शरीराचा, भगवंताला क्रीडा करण्याकरता, लीला करण्याकरता घ्या माझं शरीर अर्पण करतो मला. भगवंताचं आसन, भगवंताचे वस्त्र, भगवंताची बासुरी, भगवंताचा मोरपंख, भगवंताचं अलंकार, हे सगळे बलरामजी आहेत. तर आपण जेव्हा मथुरेला उतरतो ना कृष्णावरती, तेव्हा ॲक्च्युली बलरामाच्या कुशीमध्ये उतरतो. जसं आईच्या कुशीत कसं उतरतो आपण, तसं आपण बलरामाच्या कुशीत उतरतो. अशी ही चिंतामणी भूमी आहे. ह्या भूमीत श्वास घेणंसुद्धा पवित्र मानलेलं, ह्या भूमीमध्ये पाणी पिणं, भोजन करणं, हवेचा आस्वाद घेणं, हे सगळे भगवंताची कृपा आहे. हे भूमी अति पावन भूमी आहे. आपण सगळे लोक स्वर्गलोकाची जायची इच्छा करतो ना, स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून येतो, यज्ञ करतो, दान पुण्य तप करतो, का स्वर्गप्राप्ती व्हावी मृत्यूनंतर, तिकडचा भोग मिळावा म्हणून. तिकडे राहणारे माणसं आहेत ना, तिकडचे राजे देवेंद्र इंद्र वरुण वायू चंद्र सगळे जे आहेत ना, ते इथे यायला तरसतात, मग त्यांना इथे एंट्री नाही मिळत, त्यांना बाहेरच्या बाहेरूनच बाय बाय करतात, कामापुरतं काम करायचं निघून जायचं इकडनं. कोणीच इंद्र कोणी चंद्र कोणी वायू कोणी इथे निवासस्थानं नाही मिळत, ते तडपतात त्याच्याकरता, तहानलेले असतात. पण आपण कसं, तर मी समजा डायरेक्टर आहे, माझ्याकडे समजा ऑफिसमध्ये कोण मनुष्य आला ना तो इकडेच बसणार, असं पुढे येणार नाही, तो काय काम आहे, हा ठीक आहे, हे पत्र साहेबांना द्या, ठीक आहे या तुम्ही. आत प्रवेश नाही मिळत ना, कधी कधी बाहेरूनच तिकडूनच वस्तू घेऊन तिकडूनच हरी बोल. तसं भगवंताच्या घरी जर देवता आले ना, काय काम आहे, काम करायचं निघून जायचं. पण गोपी आल्या तर माझी मुलगी आली तर माझ्या डोक्यावर बसणार, पप्पा गोडा गोडा करा खेळा आता तुमच्यावर, ऑफिस साहेब आहे. पण मुलगी आल्या तर काय करणार, घोडा बनणार, तो हॅट हॅट करणार आणि घोडा चालणार, दार बंद असणार, परत बेल वाजणार, काय काम आहे, नाही साहेबांची एक मीटिंग 11 वाजता, नाही साहेब बिझी आहेत, कोण अर्धा उशीरा येतील. कशामध्ये बिझी आहेत, ते घोडा बनलेले आहेत मुलाकरता, त्याच्यामध्ये बिझी आहेत ते खूप. म्हणजे प्रेम असतं ना ते, हे सगळे ते ऑफिशियल वस्तूच्या वरचं काम असतं. तर देवता लोक आले तर भगवंताला वेळ नसतो, पण गोपी आल्या, अशोदा माता आली, नंद महाराज आले, गा सवंगडी आली खायला, तर आपले लगेच तयार. अशी भूमी आहे इथे. इथे भगवंत जे आहेत ना, ते आपलं भगवान आहेत ना, ते भगवान हे पद पण ते त्याग देतात, त्यागून देतात. जसं मुलगी म्हणते जेव्हा घोडा बना पप्पा, तेव्हा डायरेक्टर मनुष्य डायरेक्टरचं पद सोडून देतो, त्या मुलीकरता आपलं पद सोडून तो घोडा बनतो आणि मुलीच्या चाबूक पण घेऊन हॅट हॅट करत तो धावतो. का? तर प्रेम आहे म्हणून धावतो. हे ती भूमी आहे. ह्या भूमीमध्ये भगवंतांनी चप्पल पण घातलेली नाही आहे, अनमानी फिरले भगवंत. म्हणून ही भूमी पवित्र भूमी आहे. कारण का? बलरामाचा विस्तार तर आहेच, पण ह्या भूमीमध्ये भगवंतांचा साक्षात चरण स्पर्श झालेला आहे आणि पूर्ण वृंदावन भूमी अलंकृत झाली. अलंकृत म्हणजे दागिन्यानी भर, दागिना काय आहे त्या भूमीचा? भगवंताचे चरणचिन्ह. भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये 15व्या अध्यायामध्ये प्रथम श्लोक आहे, त्यात त्याने वर्णन केलेलं आहे की संपूर्ण भूमी जी आहे वृंदावन भूमी ती पवित्र तर आहेच मुळातच, पण ती अति पवित्र का झालेली आहे? कारण कृष्ण आणि बलराम यांच्या पवित्र चरण कमलांच्या अलंकाराने ही भूमी अलंकृत झालेली आहे, सजलेली आहे, अशी भूमी आहे. म्हणून जे नियम मुंबईतल्या लोकांना लागू आहेत किंवा तिकडे झाला मृत्यू किंवा जन्म झाला तर 100 वर्ष ते लागू आहे, तिकडे काही लागू नाही, काहीच लागू नाही. आणि ब्राह्मणांना काय नियम लागू आहे, क्षत्रियांना काय नियम लागू आहे, सगळ्याच्या पडी भूमी आहे. या ठिकाणी जो शरीर सोडतो, आपण जिथे श्राद्ध केलं ना 10 संस्कार, त्याचं महात्म्य असं आहे की तिकडे पोचलेला मनुष्य ज्याच्याकडे ते अंतिम लास्ट स्टॉप आहे तो, तिकडे तुम्ही डेड बॉडी पण परत घेऊ शकत नाही. चला बा आणि मामा यायचं बाकी आहे, थोडं परत घेऊन जाऊ, नाही तिकडे परत पण घेऊ जाऊ शकत नाही. तो लास्ट स्टॉप आहे, वन वे ट्रॅफिक आहे तिकडे, तिकडे डबल वे ट्रॅफिक नाही. असं आहे. आमचे एका कोण गुरुबंधू वारले होते, तर आमच्याशी इच्छा होती की थोडं थांबावं, आणखी कोणते व्यक्ती यायचे बाकी आहेत. ते म्हणाले नाही बाबा, आता इकडे जर आले ना त्यांना, तुम्ही इकडे थांबा, वाटल्यास 7 तास इकडे थांबा. तो मनुष्य जो उशीर येणार ना, त्याला इकडे जायला लागेल, त्याच्याकडे बॉडी जाऊ शकत नाही. ते घरी इथे आले की तिकडे ती लास्ट स्टॉप आहे, तो तिकडनं परत यायचं, माघारी जायचं काम नाही. अशी जागा आहे ती जमुना किनारी. साक्षात भगवंत धामची प्राप्ती त्या ठिकाणी होते. जमुना जी आहे ना, जमुना ही भगवंताच्या गौलोक वृंदावनातली व्यक्ती आहे. भगवंताची सखी आहे विशाखादेवी, तिचा विस्तार आहे ती. ती नदी रूपामध्ये इथे पृथ्वीमध्ये तिकडनं येते. आणि असं म्हटलेलं आहे की गौलोक वृंदावनामध्ये जर जमुना नाही किंवा गोवर्धन नाही तर ते गौलोक वृंदावनच नाही, अशी स्थिती आहे. राधेला म्हटलं कृष्णाने, चला आता आपला अवतार घ्यायची ठरेत वेळ, द्वापर युगाचा संपत आलेला आहे, आपल्याला जायचं झालं, जायचं आहे आता खाली अवतार घ्यायला. त्यामुळे मी येणार नाही, माझं काय काम नाही तिकडे. का? ज्या ठिकाणी जमुना आणि गोवर्धन नाही आणि वृंदावन नाही तिकडे मी येणार नाही. ते म्हणजे प्रिये, तुझ्या मनातलं ओळखून मी आधीच खाली आपल्या गौलोक वृंदावनाचा एक हिस्सा जो आहे तो पृथ्वीवर पाठवून दिलेला आहे, भौम वृंदावन म्हणून. आणि त्या ठिकाणी जमुना आणि गोवर्धनला आधी पाठवून दिलेलं आहे, हा मग मी यायला तयार आहे. तर ह्या जागी शोभा आहे जमुना आणि गोवर्धन. जमुना भगवंताची 5वी पत्नी पण आहे. भगवंताच्या 16108 पत्नी होत्या ना, तर 16108 पत्न्यांमध्ये 8 पत्नी प्रमुख होत्या, त्यात प्रधान रुक्मिणी होती पटराणी, त्यातली 5वी पत्नी जमुना आहे. आणि जमुनाचं असं महात्म्य आहे की ती सूर्याची पुत्री आहे. तिचं पृथ्वीवर यायला काय पाहिजे कारण, म्हणजे कारण तर सूर्याची पुत्री होऊन ती आली. तर सूर्याची पत्नी कोण आहे? उषादेवी. तर जेव्हा ती पहिल्यांदा आपल्या पतीकडे गेली तेव्हा तिला खूप भीती वाटली, अरे एवढा प्रकाश एवढं तेज मी कसं काय करणार पतीची सेवा, तर घाबरून घाबरून गेली ती. तर सूर्यदेव म्हणाले, जो कोणी पुत्र होईल ज्याप्रमाणे तू घाबरली होतीस सगळं जग त्याला घाबरेल, तो कोण? यमराज, सूर्यपुत्र यमराज. प्रत्येक जीव त्याला घाबरेल बघितल्यावरती, तर नाव काढलं तरी घाबरेल. मग ती पत्नीला दुःख झालं, अरे माझा एक पुत्र आता सगळे जग त्याला घाबरणार असं कसं. मग ती पुढच्या वेळी मनाची तयारी करून धीट होऊन गेली, तेज बीज घेऊन ती घाबरली नाही, छान सेवा केली पतीची, संतुष्ट केला. मग सूर्यदेव म्हणाले, आता तुला एक पुत्री होईल, ती पुत्री जेव्हा होईल तिच्या जलामध्ये जो कोणी स्नान करेल तो माझ्या पहिल्या पुत्राच्या भयातून मुक्त होईल. म्हणजे पहिल्या जे नुकसान झालं त्याचा लाभ पूर्ण करून दिला. तर ती यमुना, तो यम आणि ही यमुना, यम आणि यमी, हां म्हणून गावी रे छकू जशी थकी तसं ही यमी. तर हिच्या जलामध्ये जो स्नान करतो, जो स्पर्श करतो जलामध्ये, तो तिचा विचार करतो, तिची आठवण काढतो फक्त, त्या व्यक्तीला यमराजाचं भय कधीच होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे जमुनेचं स्मरण आहे किंवा जमुनाचा स्पर्श झालेला आहे, यमराज त्याला हात लावू शकत नाही त्या व्यक्तीला. एवढं महात्म्य आहे. जमुना फार पावरफुल असते. जमुनेकडे नुसता प्रेमाने पाहिलं ना तरी प्रेम प्राप्ती होते भगवंताची असं वर्णन केलेलं आहे. पण ह्या भागात ना, दिल्लीमध्ये नाही, ह्या भागाच्या बाहेर गेली मग त्याचा परिणाम वेगळा आहे. वृंदावन धामाच्या बाहेर जमुना गेली तिचा लाभ वेगळा आहे. पण ह्या धामामध्ये भगवंताने जमुनेमध्ये उड्या मारून खेळ केलेला आहे. म्हणजे साक्षात त्यांचं श्री अंग जे आहे ते जमुनेने धुतलेलं आहे आपल्या पाण्याने. ते चरणामृत आहे जमुनाचे, म्हणजे भगवंताचं चरणामृत आहे. त्यांचं फक्त नाही, बलरामांचं पण आहे आणि सुदामा श्रीदामा गाई जितके भगवंत सवंगडी भगवंताचे आहेत त्या सगळ्यांचं हे चरणामृत आहे जमुना देवी. म्हणून वृंदावनामध्ये जमुना देवी जी आहे ती अतिशय पॉवरफुल आहे. केवळ तिला निहाळणे प्रेमाने, एवढं जरी कोणी केलं ना प्रेमाने जरी तिला पाहिलं जलाकडे तर त्या व्यक्तीला भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होते, एवढी शक्ती याच्यामध्ये. आणि जमुनेचं महात्म्य असं आहे की भगवंताचा बालकांचा खेळ, गोपींचा रास नृत्य, आईबाबांचं प्रेम हे सगळं जमुनेने पाहिलेलं आहे एकाच ठिकाणी. जमुना अशी एक प्रेक्षक आहे जिने भगवंताच्या सगळ्या भावनेतला लीलाचं अवलोकन केलेलं आहे, एवढी जमुनेचं महत्त्व आहे. आणि जमुनेकिनारी भगवंतांनी अनेक राक्षसांना मारलेलं आहे, रास नृत्य केलेलं आहे. हां, जमुना ही अतिशय पवित्र वस्तू आहे. आणि ज्या क्षणी जमुना नष्ट होईल ना त्या वृंदावन धामचं महत्त्व पण नष्ट होईल, म्हणजे वृंदावन धाम लुप्त होऊन जाईल. वृंदावन धाम महत्त्व आहे, म्हणजे महान आहे. पण जमुना आता कसं, गंगा आपली कशी बारीक उचलली आहे, चंद्रभागा बारीक उचलली ना, चंद्रभागा कावेरी भीमा बारीक कलियुगामध्ये उचलले आहेत, हे पण बारीक उचललेलं आहे. आम्ही पाहिलेलं आहे 25 वर्षापूर्वी एवढा मोठा पात्र की आता ते पात्र खूप पुढे गेलं आहे. तिथं शेती लोक करतात, जमीन झाली ती जमीन. पण एवढं महान पात्र होतं, पूर्वी समुद्रा इतकं होतं ते पात्र. पण हळूहळू कमी होऊन जाऊन ते नष्ट होईल ना, तेव्हा गोवर्धन पण नष्ट होऊन जाईल, मग तेव्हा घोर कलियुग सुरू होईल असं म्हटलेलं आहे. तर आज आपण पवित्र काळामध्ये आहोत. जोपर्यंत जमुना आहे, गोवर्धन आहे, अजून लुप्त झालेले नाही आहेत, तोपर्यंत पवित्र काळ आहे, एकदम अवितरी पवित्र काळ. ह्या पवित्र काळामध्ये ते लोक असताना, जमुना आणि गोवर्धन असताना आपण भजन केलं तर आपला उद्धार निश्चित आहे. म्हणून वृंदावन धामामध्ये आज तुम्ही बसलेले आहात, पण जाणीवपूर्णक बसल्यात असला तुम्ही, तुम्हाला जर प्रचंड लाभ होईल. समजा कोणते गरीब मनुष्य आहे, तुझ्याकडे जागा ठिकाणी बसून भीक मागतो तुम्ही, आणि त्याच्या शरीराच्या खाली जमिनीमध्ये हजारो लाखोचं धन लपून ठेवलेलं आहे, मोहरा सोन्याच्या मोहरा, मग त्याला माहीत असेल तर काय फायदा, तो भीकच मागत राहणार आहे ना. पण जर त्याला माहीत झालं अरे जिथे बसून मी भीक मागत आहे त्या जमिनीमध्ये अनंत लाखो नाणी सोन्याची जडलेली आहेत, तर तो भीक मागेल का? भीक मागणं बंद करून टाकेल, तो VRS घेऊन टाकेल परमनंट त्याच्यातून, लगेच जमीन खोदायला लागेल आणि ते धन काढून श्रीमंत होऊन जाईल. तशी आपली अवस्था आहे. आपण वृंदावनला आलेले आहोत, पण आपल्याला जर महात्म्य माहीत नसेल तर आपण त्या भिक्षुकाप्रमाणे असू, भीकच मागत राहू. परत भगवंता आम्हाला काहीतरी माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, भगवंता माझी प्रॉपर्टीचं काम सुटू देत, भगवंता मला जरा धन मिळू देत, प्रमोशन होऊ दे, हेच मागणार आपण तिथे येथे येऊन. पण जर आपल्याला कळलं की आपण कुठे आहोत तर आपण सगळं हे मागणं बंद करून टाकणार. अरे तुच्छ मागणं कोण करणार भगवंताकडे जाऊन? हां, राजाकडे जाऊन मला एक भाकरी खायला दे म्हणणार आपण? अरे राजाकडे परमनंट भाकरी द्यायची व्यवस्था आहे तुला, तो काय म्हणणार राजा काय हवं ते माग, राजा मला एक भाकरी दे, भूक लागली मला, तर काय म्हणणार? काय मूर्ख मनुष्य आहे, तुझ्या आयुष्यभराची भाकरीची व्यवस्था तो करू शकतो, त्याकडे ती भाकरीची व्यवस्था आयुष्यभराची का मागत नाही, एक भाकरी का मागतो? तसं आपण उंदाणात घेणार आणि भगवंताला म्हणणार भगवंता माझ्या मुलीचं लगीन होऊ दे, हां माझ्या मुलाच्या SSC मध्ये चांगले मार्क मिळू देत, त्याला कुठे मेडिकलला ॲडमिशन मिळू देत, असं मागणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. इथे त्रिभुवनाचा राजा अखिल ब्रह्मांड नायक उभे आहे, जिथे आपला भगवंताचा पद विसरून ते उभे आहेत, खेळ करण्याकरता उभे आहेत, इथे क्रीडा करतात ह्या भूमीमध्ये, त्यांच्याकडे प्रेम मागायला पाहिजे. त्याला म्हणावं हे जन्ममृत्यूची व्याधा जी व्याध आहे ती जरा नष्ट होऊन जाऊ दे, पुन्हा पुन्हा जन्म नको आम्हाला, इथे तुमचं प्रेम पाहिजे आम्हाला, तुमच्या चरणकमलाची भक्ती पाहिजे. ते इथे मिळू शकतं, मुंबईत नाही मिळू शकत. ज्या ठिकाणी भक्ती आहे तिकडे भगवंत आहेत, ज्या ठिकाणी भक्ती नाही तुम्ही किती उड्या मारा काय लाभ नाही, एक दिवशी मृत्यू असा पकडणार आपल्याला आणि फेकून येणार नरकामध्ये, असा नाही. हा मृत्यू म्हणजे कसं, यमराजाला प्रवेश नाही, ते कोण देवता आहे ते येऊ शकत नाहीत, केवळ कोण येणार, भगवंताचे दूत जे आहेत ते येणार इथे आणि त्यांना गरुडावर बसून विमानामधून भगवत धामी येणार. अशी जागा आहे, आपल्याला दिसत नाही कोण आलं आणि कोण गेलं, पण महात्म्य जागेच असं आहे की ज्या ठिकाणी भगवत कीर्तन होत असतं, भगवत भक्ती असते, भगवंताचे भक्त असतात, भगवंताचं धाम आहे, त्या ठिकाणी यमराजाला प्रवेश नाही, येऊ शकत नाही ते. एकही कथा अशी नाही की यमराज येथे आली, एकही कथा नाही, एंट्रीच नाही त्यांना. म्हणजे भगवंताचे भक्त आहे त्यांना फ्री एंट्री येते. हां, आपण काय आपले काय योग्यता आहे? आपण नाम घेतो आणि इथे येतो बस. तर ह्या जागेमध्ये खरा प्रवेश कसला आहे? भगवंताच्या भक्तीचा प्रवेश आहे, हृदयाचा प्रवेश, आत्म्याचा प्रवेश झाला पाहिजे इथे. शरीर तर आलेलं आहे आपलं इथे तिकीट काढून ट्रेनचं, पण इथे पोचलेलं होतं. ती पवित्र भूमी आहे. आणि जसं आपलं कसं असतं, कोणी समजा श्रीमंत मनुष्य असेल ना, मफतलाल बिर्ला टा अंबानी असतील, त्यांच्याकडं एक अहमदाबादला घर असतं, एक दिल्लीला असतं, एक कलकत्त्याला असतं, एक कुठे आणखी कुठे बंगला असतो, इकडे लंडनला एक बंगला असतो, त्याचं आपलं घर असतं कुठेतरी, ओरिजिनल घर असतं, आहे ना, सगळ्यात बेस्ट असतं, आहे की नाही. तो जेव्हा प्रवास करतो तेव्हा तो जातो कलकत्त्याला एक दिवस, कुठे दिल्लीला मुकाम करतो, कुठे परदेशी मुकाम करतो, त्याचं एक घर असतं, तिथे तो कायमचा राहतो, अधिक अधिक काळ तिथे राहतो, आणि त्या घरात सगळी व्यवस्था असते, सगळी फुल. तसं भगवंताचं कसं जगन्नाथपुरी धाम आहे, ते पवित्र धाम आहे, एकदम अलौकिक धाम आहे, मायापूर अलौकिक धाम आहे, आणि वृंदावन अलौकिक धाम आहे. पण बाकी जे आहे ना, द्वारका आणि श्रीरंगम आणि तिरुपती, हे पण त्यांचं धाम आहे, परंतु ते वेगळ्या प्रकारचं धाम आहे, आणि हे त्यांचं ओरिजिनल घर आहे. कसं म्हणतात भगवंत, त्यांना जेव्हा लहर येते, लहर येते ना, तपस्या करायची, तेव्हा ते जाऊन बद्रीनाथमध्ये तपस्या करतात. नर आणि नारायण पर्वत बनवून तिथे तपस्या करतात ते. भगवंताची इच्छा असते काय, चला तपस्या करूया, तपस्या करतात. त्यांना खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा ते कुठे जातात? जगन्नाथपुरीमध्ये जातात. त्यांना राज्य करायचा जेव्हा इच्छा होते, राजनीती, तेव्हा ते कुठे जातात? द्वारकेमध्ये जातात. आणि जेव्हा निद्रा करायची इच्छा होते तेव्हा कुठे जातात? श्रीरंगामध्ये जातात. ते शयन स्थान आहे त्यांचं, झोपायचं स्थान आहे. आणि जेव्हा आपल्या भक्तांबरोबर खेळ खेळावा अशी जी इच्छा होते तेव्हा ते कुठे येतात? वृंदावंतामध्ये येतात. तेव्हा ते भगवंत नसतात, राजा नसतात, मोठा मनुष्य नसतो, शक्तिवान पुरुष नसतो, कोण नसतो तो त्यावेळी? एक मित्र असतो, एक पुत्र असतो बाय आपल्या आईचा, एक बाबाचा पुत्र असतो, एक मित्रांचा मित्र असतो, हा गायींचा सावंगडी असतो, सगळं विसरून तो इथे येतो आणि केवळ खेळ खेळतो, बासरी वाजवतो, मोरपंख धारण करतो, हा वनमाला वनमा जंगलातल्या फुलांची माळ ग्रहण करतो, चप्पल नाही घालत, हा राजवस्त्र नाही, मुकुट नाही, काय नाही, नुसतात मातीमध्ये गोबर गोमूत्रमध्ये हां लोळतो, फर्स्ट क्लास एकदम. हे भगवंताचं फार पवित्र स्थान आहे. ब्रह्माजी आहेत ना, ब्रह्माजी ते एकदा इथे आले होते, त्यांना अशी इच्छा आली की आपण भगवंताचं जे उच्चिष्ट आहे ना, जेवलेलं उरलेलं ते आपण खावं, म्हणून ते वाट बघत होते कसं काय म्हणा घ्यायचं. तर ते भगवंत आपले नदी किनारी बसून जेवले, जमुने किनारी छानपैकी मित्रांबरोबर, आणि हात धुवायला म्हणून जमुनेकडे गेले, तर तिकडे मासे बनवून आले खाली. जेव्हा हात धुतील ना, तेव्हा हातातला काहीतरी कर्णमिंडू असेल, ते सापडतील ना त्यांना, ते पडतील जमिनीमध्ये, आपण तेच खाऊन टाकू म्हणजे आपला प्रसाद मिळेल त्यांचा. तर भगवंताने बघितलं की रे यम्र आपले जे ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेव ते मासा बनवून जमुनेमध्ये आलेले आहेत, आणि म्हणजे हात धुवून पाणी पडायची वाट बघतायत. म्हणून त्याने काय केलं, ते पाणी घेतलं मटक्यामध्ये आणि दूर गेले आणि हात धुतला, ते दूर जाऊन तिथे ब्रह्मदेवाला मिळाला नाही प्रसाद. म्हणून म्हटलेलं आहे की या ठिकाणी जे महाप्रसाद, महाप्रसाद तो ब्रह्मदेव आणि इंद्रदेव कोणाला प्राप्त नाही, तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्यांना इथे निवास पण नाही आहे, फक्त ब्रह्माला निवास आहे बरसाण्यामध्ये, पर्वत म्हणून ते राहिले तिथे. शंकराला निवास आहे नंदीश्वरमध्ये, आणि पण आणखी ठिकाणं आहेत भरपूर, पण तिकडे दगड म्हणून राहिले ते, पत्थर म्हणून. आणि विष्णू भगवान जे आहेत ना, स्वयं विष्णू भगवान जे भगवंताचे विस्तार आहेत कृष्णाचे, ते गोवर्धन म्हणून आलेले आहेत. तर गोवर्धनची महिमा काय, स्वतः विष्णू जे आहे ना, ते भगवंताच्या चरणाची धूळ प्राप्त व्हावी म्हणून दगड म्हणून तिथे उभे राहिले आहेत, की त्यांच्यावर तुम्ही चालावं, भगवंतांनी आपल्या सवंगड्यांनी घेऊन गायीला घेऊन चालावं, त्यांच्या चरणाची धूळ प्राप्त करण्याकरता म्हणून स्वतः विष्णू जे आहेत ना, आपले ब्रह्मांडाचे मालक आहेत ते, भगवंताचे सेवक आहेत विष्णू भगवान, ते इथे पर्वत बनवून उभे राहिलेले आहेत, की त्यांच्या अवतीभोवती भगवंतांनी लीला करावी म्हणून त्यांनी त्या इच्छेने ते उभे राहिलेले आहेत, असं महात्मा आहे त्याचं. हां, हां, तर शास्त्र असं म्हणतं की 40,000 विषारी साप जर आपल्या एका वेळी चावले तर किती वेदना होऊ शकते, तशी वेदना मृत्यूच्या वेळी माणसाला होते. परंतु जो भक्त असतो ना भक्त, तो भगवंताच्या प्रेमामध्ये इतका मग्न असतो की त्या अवस्थेत त्याला ते 40,000 विषारी सापांचा दंश जो आहे ना त्याचा अनुभव त्याला होत नाही. दोष होणार त्याला, पण दोष होणे याचा अनुभव होणे या वेगळ्या गोष्टी आहेत. ते प्रेम मग्नच आहे. जेव्हा भगवत भक्तांचं सान्निध्य असतं, भगवत नामाचं सान्निध्य असतं, भगवत धाम सान्निध्य असतं, अशा ठिकाणी ती वेदना होते पण त्याचा परिणाम नाही होत. बाकी ठिकाणी काय असतं, भगवत नाम नसतं, भगवत धाम पण नसतं, भगवत संघाचा भक्तांचा संघ पण नसतो, अशा वेळी तेव्हा वेदना ती भयंकर वेदना असते, म्हणून सगळं विसरून जातो त्यावेळी, त्याला काय आठवत नाही, नुसता तडफडतो त्यावेळी. पण भगवत नामाच्या सान्निध्यामध्ये हे जे 40,000 सापांचा दंशची वेदना जी आहे ना ती एकदम नगण्य होऊन जाते. महिमा आहे नामाची महिमा, आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि मनुष्य जीवन जे त्याच्याकरता दिलेलं आहे, समजण्याकरता दिलेलं आहे. आता आपण एवढी चर्चा इथं करतो आहोत, जर 4 कुत्रे 3 मांजरी बसल्या असतं त्यांना कळलं असतं का गोष्टी या? नाही कसलं असतं. हे प्रवचन जे ते माणसांकरता आहे, फक्त मनुष्य समजू शकतो याला. बघा, कुठच्याही मेंदूमध्ये कुत्र्याच्या मांजऱ्याच्या हातीच्या आणि घोड्याच्या मेंदूची शक्ती नाही समजायची. हे समजण्याकरता मनुष्य असा मेंदू भगवंताने दिलेला आहे, ही महिमा समजण्याकरता. तर हे जे वृंदावन धाम आहे हे भगवंताचं घर आहे, स्वतःचं घर आहे. आणि घरामध्ये पण अनेक हिस्से आहेत, काही हिस्से खेळण्याकरता आहेत, काही हिस्से आणखीन काय करण्याकरता आहे, आणि काही हिस्से एकदम अंतरंग लीला करण्याकरता आहेत. तसं बरसाना नंदगाव जे विभाग आहे ना, तिकडे कोणी राक्षसांनी प्रवेश केलेला नाही आहे, कारण तिकडे भगवंताच्या अति उत्कट लीला भगवंत प्रकट करत असतात, राधा कृष्णाच्या निकटच्या लीला. म्हणून ते याच्यातलं पण आणखीन एक पवित्र पवित्र धाम आहे. मध्ये एक राधाकुंड श्यामकुंड आहे, ते पण भगवंताचं अतिप्रिय स्थान आहे. ह्या अख्ख्या भूमीमध्ये अतिप्रिय स्थान ते बरसाना आणि राधाकुंड श्यामकुंड आहे, कारण ज्या ठिकाणी राधाराणी त्यांची परमप्रिय सखी आहे, तिचा निवास, तिची कृपा, तिचं सान्निध्य ते उपलब्ध आहे, अशी भूमी आहे. ती छोटीशी कथा अशी आहे की एकदा कंस आहे ना, कंस राक्षस कंस, जेव्हा इकडनं गोकुळमधनं नंद महाराज आपल्या बाळांना घेऊन नंदगावला परत गेले, त्यांच्या भयाने रोजच्या रोज कंसाकडून कोणी पुतना येते आहे, कोण शक्टासुर येते आहे, कोण तृणावर्त येतो आहे, राक्षस रोजच्या रोज चालू आहे आतंक. ते कंटाळले बिचारे, त्यांच्या चर्चा केली की आता भगवंताला फार संकट आहे ते आपल्या बाळाकरता, कोण ना कोण राक्षसासुर येत असतो मथुरेवरून, आपण दूर जावं इकडनं. दूर गेले आणि राहिले आपल्या गावी, नंदगावी जाऊन. तर कंसाला आशा वाटला, अरे आपल्याला भेद पाठवल्या माणसांना सापडत नाही, ते लोक कुठे गेले, शिफ्ट केलं इकडनं. म्हणून त्याने म्हटलं, सेनापती चला जाऊन बघ कुठे गेले ते. तर नंदगावला पोचले, बघत बघत तिकडे ते लहान मुलं खेळत आहेत, कृष्ण बलराम आपले सवंगडे, आपलं ज्यांना मारायचं आहे कृष्णाला तो इथे खेळतोय. त्याला पकडायला गेले, पकडलं, हात लावला बरोबर ते दगड बनले. 4 लोक होते, 2 म्हणजे भाऊ आणि त्यांची 2 मुलं होती, म्हणजे काका आणि वडील आणि 2 मुलं होती. 4ही माणसं दगड बनली एकदम मोठ्या आकाराची. ते पण परत नाही आले, म्हणून कंस आला परत बघायला, अरे कुठे गेले माणसं आपली, ते पण परत नाही आली. तर तो मनुष्य कंस ना, तो चक्रवर्ती सम्राट ज्याने अनंत राक्षसांना आपल्या वशात म्हणजे मांडलिक बनलो, त्याने वशीभूत करून युद्धात पराभूत करून त्यांना आपलं मित्र आणि गुलाम बनलं होतं. टॅक्स भरणारी माणसं सगळी ती राक्षस मंडली मोठी मोठी. असा मोठा राक्षस जो आहे, बुद्धिमान आणि शक्तिशाली आणि सम्राट राक्षस जो आहे, तो जेव्हा बरसाण्याला पोचला तेव्हा तो कन्या बनला, कन्या स्त्री बनून गेला. तो त्याला खूप लाज वाटली, अरे मी कंस महाराज सम्राट कंस मथुराधीश एकदम बाई बनला, तर तो लाजून गेला पूर्ण आणि रडू लागला. सगळ्या गोपींना टाळ्या पिटल्या, अरे वा 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 आमचे कंस महाराज गोपी बनली. चला आता दूध काढा गायचं, शेण काढा आणि सारवा आणि शेण्या बनवा आणि त्या झाडावर टिकवा आणि त्याला सुकून त्याला घरी डोक्यावर घेऊन जायचं टोकरीमध्ये घालून. रडला खूप कंस, खूप रडला. नाही नाही मला माफ करा, माझ्या विनंती करतो, मी अशी चूक पुन्हा करणार नाही, माझ्यातून चूक झालेली आहे, मला तुम्ही वाचवा आणि काय करा, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नाही नाही, 6 महिने त्यांच्याकडून शेणा लिपून घेतल्या, 6 महिने टाळ्या पेटून पेटून तो रडतोय आणि हसतायत बायका. गाईचं दूध काढायचं, शेण सारवायचं, गोळा करायचं, माती मिक्स करून त्यामध्ये गोळ्या शेण्या बनवायच्या, ते झाडावर टिकवायच्या, त्या सुकल्या की काढायच्या, त्या टोपलीत भरायच्या, डोक्यात भरून घरी पोचती करायच्या, अशी नोकरी केली त्यांनी बरसाण्यामध्ये. आणि खूप रडला, खूप रडला, खूप रडला. मग शेवटी गोपीनं दया आली त्याची, म्हणे की आता काय तरी याला जाऊ दे म्हटलं, आता खूप रडला आता. मग राधाराणीला बोलवलं, राधाराणी बघ हा कंस आता खूप आता प्रताप करतोय, दुःख करतोय, माफी मागतोय, जाऊ दे त्याला, जाऊ दे. ठीक आहे, राधाराणी म्हणे ठीक आहे, पुन्हा करायचं नाही असं काम, पुन्हा केलं तर पारमनंटली बाई बनवून टाकेन तुला. ठीक आहे, हरकत नाही, काय सांगाल तर करायला तयार आहे, इथून मुक्त करा बस. हे माझं कुंड आहे, किशोरी कुंड, तिच्या उडी टाक, स्नान कर, पुन्हा पुरुष बनशील, पुन्हा आलं याद राख. हां महाराणी, नाही येणार, पुन्हा नाही येणार. हे लगेच उडी मारली, हा वस्त्र नशी, हा बघितलं नाही काय नाही नुसतं, लगेच परत पुरुष बनला तो, जो पायाला लावून पळाला मागे न बघता मथुरेपर्यंत पळाला. म्हणजे पळता पळता मन बदललं तर काय करणार, परत बाई बनेल ना, बाईंचं आपलं महाराणीचं मन बदललं तर काय करणार, चला ताबडतोब करणार काढता पायाकडं, लगेच पाय लावून गेले पळून, ते मथुरेपर्यंत गेले, मागे वळून पण बघितलं नाही. तर त्या क्षेत्रामध्ये कोणीही राक्षस कधी पोचलेलं नाही आजपर्यंत. सगळं वध जे ना, केशी राक्षसाचा वध केला आहे, अरिष्टाचा वध केला आहे, सगळं बाहेर वध केलं आहे. नंदगाव मरताना जाववट या क्षेत्रामध्ये कोणीही राक्षसाचा वध केलेला नाही, ते प्रवेशच करू शकले नाही कोणी त्याच्यानंतर. असा आहे महिमा याचा. एकदा सगळे असे नंद महाराज, वृषभानू महाराज, हे मोठे मोठे आहे ना गोपाळ लोक बसले होते, चर्चा करत होते. अरे तुमचा पुत्र जो कृष्ण आहे तो किती महान पुत्र आहे, अरे त्यांनी काय काय केलं, इतक्या लहान असताना राक्षसीला मारलं, 3 वर्षाचे असताना तर राक्षस राक्षसाला मारलं, 7 वर्ष वय असताना इतका मोठा पर्वत उचलला, 7 दिवस 7 रात्र उचलला. तुमचा पुत्र बा फार भारी पुत्र आहे तुमचा, तो कदाचित देवता असू शकतो, तो कदाचित ऋषी म्हणून असू शकतो, काय तो आहे काय तुम्हाला माहिती आहे काय. नंद महाराज म्हणतात की अरे तो जेव्हा जन्मला होतो ना, जन्मला तेव्हा एक मुनी आले होते, नाव गर्ग मुनी आले होते, ते बोलले होते आम्हाला त्याची कुंडली बघून की हा मुलगा जो ना महान मुलगा आहे, हा तुमचा मुलगा जो आहे तो 7व्या वर्षी पहाड उतरणार आहे आणि मग राक्षसाला मारणार आहे आणि काय 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 वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनाप्रमाणे खरं सत्य होते दिसते मला ते. अच्छा गर्गमध्ये केव्हा झाले होते, मी आम्हाला आमंत्रण दिलं नाही बारशाला, तुम्ही आमच्या घरची माणसं ना, तुम्ही आम्हाला आमच्या घरची माणसं म्हणता आणि आम्हाला तुमच्या मुळाच्या बारशाला आमंत्रण दिलं नाही तुम्ही, चला तुम्हाला आपल्या जातीतनं हद्दपार करून टाकायचं, ह्या नंदाला तुम्ही इकडून हाकलून द्या जातीमधून. तर तेव्हा राधाराणीचे वडील उभे राहिले, वृषभानू महाराज, ते म्हणाले नकावं नकावं, त्यावेळीची परिस्थिती फार बेकार होती, त्यावेळी ते कंसाचं भय होतं. तर तिकडे वसुदेवाने सांगितलं त्यांना की एकदम गुपचूप करा, गुप्तपणे करा, गोशाळेमध्ये करा बारसयाचं, म्हणून तुम्हाला आमंत्रण दिलं नाही. आम्ही गुप्तपणे फक्त कुटुंबीय वस्ती एकत्र बसून नामकरण विधी याचा केलं, त्याचा बारसं केलं होतं. तर ते लोक आणखी तापले वृषभानू महाराजावरती, हा याचा पक्ष घेतो काय, याच्या बाजूने बोलतो, याला पण हद्दपार करून टाका. अरे मग ते जरा असं वाद झाले यांचे लोकांचे, तर काही लोक उभे राहिले, म्हणाले ह्यांना तुम्ही काय बोलणार का बाबा, यांची मुलगी आहे ना ती महाप्रतापी आहे, तिच्या भयामुळेच कंस इथे येऊ शकत नाही आहे, आज तुम्ही एवढ्या फुसारका मारता येतो बरं ना, याच्या मुलीमुळे. कोण म्हणजे मुलगी, राधाराणी, याच्या मुलीच्या महाप्रतापी असल्यामुळे तुम्ही आज कंसाच्या आतंकापासून मुक्त आहात, इथे शांत व्हा, शांत व्हा. मग सगळं शांत झाले. कारण काय, म्हणजे राधाराणीचा महिमा आहे तिकडे. राधाराणी जी आहे ती कृष्ण स्वामिनी आहे, जे भगवंताची लीला इथे होते, जे काय प्राप्त होते ती कृपा ते तिच्यामुळे आहे. म्हणून इथे कोणी जय कृष्ण म्हणत नाही वृंदावनमध्ये, म्हणतात काय काय म्हणतात, राधे राधे, हा गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग नाही म्हणत, जय कृष्ण म्हण नाही म्हणत, राधे राधे, जय श्री राधे. हा त्यांचं आधिपत्य आहे. आता मी मालिक, माझ्या घराचा मालिक आहे, पण घराची मालकी कोण असते, त्यांना बसा इथे, काय जेवण केलं आज, काय पुलाव केलास की नाही, नाही नाही आज कालची चपाती खा गपचूप. काय बोलणार तो, हा तो जगाचा मालक असेल पण त्याच्या घराची मालकीण त्याची बायको असते. जसं आपले कृष्ण कसे अखिल ब्रह्मांड नायक, सगळं भौतिक जगत हे ते स्वर्ग लोक सगळं त्याचे मालकीच आहे, पण घरी आले वृंदावनमध्ये तर मालकीण कोण, राधाराणी. तिच्या त्या इशाऱ्यावर ते नाचणार, काय म्हणतील ते करणार, विनवण्या करणार, हात जोडणार तिच्याकरता. तर असं हे पवित्र क्षेत्र आहे. या ठिकाणी अनंत लीला आहेत. आता हे वृंदावन धाम आहे, इथे 7 गोस्वामींचं मंदिर आहे, इथे गोस्वामी लोकांनी भजन केलेलं आहे, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी यांची इथे मंदिरं आहेत. त्यांच्या त्यांनी पूजा केलेल्या मूर्ती इथे उपस्थित आहेत. राधा मदन मोहन तिकडे जवळच आहे, त्यापुढे राधा गोविंद आहे, तिकडे राधा दामोदर आहे जी गोस्वामींचं, श्यामसुंदर श्यामानंद गोस्वामींचं आहे, राधा रमण गोपाल भट्ट गोस्वामींचं आहे. अशा मोठ्या मोठ्या आचार्यांचं ते देवालय आहे, सप्त देवालय म्हणते त्याला. त्याच्यानंतर मधुवन आहे, तिकडे ध्रुव बालकांनी तपस्या केली होती, ध्रुव बाळाने. त्याच्यानंतर तालवनामध्ये बलरामाने धेनुकासूर होत आहे, म्हणजे गाढवाच्या रूपामध्ये राक्षस होते, त्याचा वध केलेला आहे. इथे केशी घाट आहे, जमुनाच्या किनारे तिथे केशी राक्षसाला मारलेला आहे. तिकडे वंशीवट आहे थोडा उत्तरेला, त्या वंशीवटामध्ये भगवंताने मध्यरात्री बासुरी वाजवून शरद पौर्णिमेच्या दिवशी रास लीला रचवली जमुने किनारी. ते पवित्र स्थान आहे. तिकडे शंकर भगवान आले होते, त्यांना गोपी त्यांनी शरीर प्राप्त केलं, गोपी शरीर प्राप्त केलं, म्हणजे स्त्री बनून त्यांनी प्रवेश केला. ते गोपीश्वर म्हणजे शंकर भगवान जे गोपी बनलेले आहेत, बाई बनलेले. इथे कंस होते महाराज, ते दुःखी होऊन बाई बनले, इथे खुशीने बाई बनले. का? तर भगवंताच्या लीलेचा भाग लाभ मिळावा म्हणून. हां, ही मती अशी असते बघा, एक मनुष्याला पण गोपी बनला होता तो, पण तो आहे राक्षस, त्याला दुःख झालं, अरे मी गोपी बनलो. आणि शिव शंकर भगवान मागून मागून गोपी बनले, त्यामुळे मला यायचं आहे आतमध्ये, रासमध्ये यायचं आहे, मला सेवा करायची आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रवेश करायला फक्त पुरुषाला, एकच पुरुष आहे कृष्ण, बाकी सगळ्या बायका येते, तुला बाई बनावं लागेल. म्हणून काय करू सांगा, काय करू सांगा. तुम्ही जा मानसरोवरामध्ये स्नान करून ये, तुला लगेच गोपी शरीर प्राप्त होईल, तू बाई बनशील, मग तू गोपी बनून ये आतमध्ये. ताबडतो धावधाव गेले, उडकी मारली जाते जाऊन तिथे, आणि त्यांनी लगेच तिथे गोपी बनले, शृंगार करून आले बाई बनून. आणखी गोपीने तुला शृंगार केला, नंतर हात धरून गोपी बनून आत नेलं तिकडे, आणि चामर दिलं आपल्या हातामध्ये, आणि चामर देऊन त्यांनी रास क्रीडेमध्ये भगवंताची सेवा केली. गोपेश्वर महादेव किती गौरवशाली स्थान आहे ते इथले प्रमुख व्यक्ती आहेत. एक गोपेश्वर महादेव, ते पूर्ण वृंदावनाची रक्षा करतात आणि आलेल्या भक्तांना आश्रय देतात. त्यांच्या कृपेमुळे आपल्याला भगवत कृपा प्राप्त होऊ शकते, असे गोपेश्वर महादेव आहेत. त्याच्यानंतर किती वर्णन करू, इथे अनंत स्थान आहेत. इथे जवळच एक स्थान आहे, तिचं नाव आहे, इथे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, मदन टेर. त्या ठिकाणी आपले कामदेव आहेत ना, कामदेव, ते फार सुंदर देवता आहे, एक फार सुंदर, त्याची बायको पण खूप सुंदर आहे, रती देवी. त्यांचं काम काय आहे, ह्या जगामध्ये जिथे जिथे बाई आणि पुरुष आकर्षण असेल ना, तिकडे ते बाण मारतात, लोकांना इथे बांधून ठेवतात ज्या जगामध्ये स्त्री पुरुषाच्या आकर्षणामध्ये मायेमध्ये. तर इथे ते कृष्ण भगवंत आपल्या गोपीला घेऊन खेळ करत होते त्या वनामध्ये. तिकडे आले कामदेव बाण घेऊन, आपले पुष्प बाण. म्हणलं हां, इथे एक पुरुष आहे आणि एक बायका आहे, त्याला इथे आपण बाण मारू शकतो. म्हणजे बाण असा ओढला आणि भगवंतावरती नेम धरला, तर ज्यावेळी त्यांनी चेहरा बघितला भगवंताचा, मुखकमल जेव्हा पाहिलं, तेव्हा तो सौंदर्य बघून विरघळून गेला. बाण पहिला गळून गेला होता त्याच्यात, बाण पडला, धनुष्य पडलं, आणि तो पण स्वतः विरघळून गेला आणि रतीने पण विरघळून गेली. एवढं भगवंताचं सौंदर्य होतं, त्याला खूप गर्व होता की मी सौंदर्यवान आहे, मी सगळ्या देवतांमध्ये तो सुंदर आहे सगळ्यात. पण तो स्वतः कामदेव जो सर्वश्रेष्ठ सौंदर्यमन होता देवतांमध्ये, तो भगवंताच्या चेहऱ्याकडे बघून विरघळून गेला. ते स्थान आहे इकडे जवळपास आहे. तर आपल्याकडं त्याचा काय उद्देश, आपल्याकडं त्याचा उपदेश काय आहे त्या जागेचा, की मनुष्याने कधी गर्व करू नये कशा गोष्टीवरती. आपल्याकडे जे काय असतं ते त्यांनी दिलेलं असतं, भगवंताने दिलेलं असतं ना आपल्याकडं. जे काय आपली मालकी आहे, जे काय वस्तू आहेत, त्या सगळ्या भगवंताने दिलेल्या असतात. असं एक एक मुंगी आहे, मुंगी अशी, हां, ती हत्ती पुढे जाते आणि म्हणजे कुस्ती खेळणार का, कुस्ती खेळणार, तर हत्ती काय म्हणणार आहे, काय येडं काय खुळं, हां, हत्ती कुठं आणि मुंगी कुठे, आणि मुंगी जेव्हा हत्ती दाखवते बघ माझ्याकडे किती ताकद आहे. तसं आपण म्हणतो ना, आम्ही मंदिरात गेलो, मग भगवंता उभं राहिलो, हे मी डायरेक्टर आहे, मी डॉक्टर आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी एवढा अधिकारी पुरुष आहे, तर हसणार ते आपल्याकडे बघून. कारण जे काय आपल्याकडे थोडं थोडं आहे ना सगळं त्याने दिलेलं आहे. बल्बची शक्ती कशामध्ये असते, बल्बमध्ये असते, पॉवरमध्ये असते. ज्याला ते जोडलेलं त्याची पॉवर त्याच्यामध्ये असते. तसं आपण जोपर्यंत ज्याने जोडलेलं आहे तोपर्यंत शक्ती सगळे पॉवर आपल्याकडे असते. एकदा पॉवर कट केली तर काय होते, बल्ब फ्यूज, बल्बमध्ये पॉवर नाही होऊ शकत त्यामध्ये. तसं त्या ठिकाणी आपला उद्देश काय आहे, की आपण सगळेच लोक या जगामध्ये वासनेमध्ये फसलेलो आहोत. फक्त एकच व्यक्ती आहे श्यामसुंदर, जो आपल्याला त्या वासनेतनं मुक्त करू शकतो, त्या कामदेवाच्या बाणाच्या प्रभावातून मुक्त करू शकतो, तो म्हणजे श्रीकृष्ण भगवंत. कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभनम, असे अनंत कामदेव जरी ओळवून टाकले ना तरी त्याची किंमत नाही आवश्यक. असं काम असे सुप्रीम कामदेव आहेत ते आपले. हां, एक कामदेव एका जगात असू शकतो कुठेतरी ब्रह्मांडामध्ये. असे अनंत कंदर्प, असे अनंत कामदेव एकत्र आले, आपल्या सौंदर्याचे गोळा केले, त्यांनी गोळा केलं ना तरी तुलना नाही करू शकत त्यांच्या सौंदर्याची. असं आहे, फार पवित्र स्थान आहे ते. तिकडे पुढे राधावल्लभ प्रकट झाले, तिकडे भगवंताचे बनसुरीचे अवतार प्रकट झाले, तिकडे त्यांनी राधावल्लभची सेवा केली. त्या ठिकाणी फार पवित्र स्थान आहे ते, अतिशय पवित्र स्थान. मदन, मदन म्हणजे कामदेव. मदनाच्या प्रभावातून मुक्त करण्याकरता तिकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे. भगवंता, या मदनाच्या आपल्या वशात मी, म्हणजे त्याच्या प्रभावातून मी मला मुक्त करा. आणि त्या पुढे गेलं तर काय, मदन मोहन, ज्यांनी मदनाला पण मोहित केलं, ते मदन मोहन कृष्ण भगवानवरती तिथे समोर पुढे उपलब्ध आहेत. त्या पुढे कालियाघाट आहे. त्या कालियाघाटामध्ये भगवंतांनी कालिया राक्षस आहे ना, नागाला दमन केलं, त्याला मारलं नाही, त्याला त्याच्या पत्नींच्या त्याच्या प्रार्थनेमुळे त्याला मारलं नाही भगवंतांनी. त्याची प्रार्थना ऐकून त्याला भगवंतांना माफ केला, त्याला शुद्ध करून टाकलं. कालिया दमन ते स्थान तिकडे फार सुंदर स्थान आहे. विषारी नाग त्यांनी पूर्ण डोहो जो आहे ना तो विषारी करून टाकला होता. त्या विषारी नागाच्या विषाच्या बाष्पामुळे उडणारे पक्षी पण पडायचे, पडून जायचे, इतकं पॉवरफुल विष असं. तर ते राक्षस ते आहे तिकडे राहत होते. तर भगवंतांनी खेळाचं निमित्त करून त्या पाण्यात उडी मारली आणि राक्षसाच्या त्या नागाच्या डोक्यावर नृत्य केलं त्यांनी. एकाच वेळी त्या नागाला वाटत होतं की माझ्यावरती वज्राघात होत आहे मृत्यूसारखा, धाड धाड धाड. आणि त्याचवेळी अतिशय सुंदर कोमल चरण घेऊन ते नृत्य करत होते, असे एकदम सुंदर वरून. एकाच वेळी नृत्य, एकाच वेळी वज्राघात. एका व्यक्तीकरता वज्राघात, दुसऱ्या व्यक्तीकरता सुंदर नृत्य, असं अनोखं काम भगवंताने तिथे केलं. कारण गोपींनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही खूप चांगला नाच करता, तुमच्याकडे काही वेगळा स्टाईल आहे का नाचते, वेगळं काय आणखी नवीन काय आहे का तुमच्याकडे, दाखवा जरा एकदा नवीन. नाही, आज टीम यू डान्स सो ब्युटिफुली, यू हॅव अ न्यू आयटम एनिथिंग, बिकॉज आम्ही तुमच्याबरोबर खूप नृत्य केलं तुमच्याबरोबर, का ते नवीन दाखवा तुम्हाला. म्हणजे काय हरकत नाही, दाखवतो तुम्हाला आता मी. तिथे कालिया नागाचं निमित्त करून त्यांनी सर्वोत्कृष्ट नाच जो आहे तो दाखवला त्यांच्याकडे. सगळा गोपी एकदम आश्चर्य झाले, ह्या कुठचे हे कुठचे स्टेप्स आहेत नवीन, कधी ह्या नागाच्या ह्या डोकीवर तर ह्या डोकीवर कधी त्या डोकीवर, आणि नाचता छान एकदम असे कोमल त्यांचे लोण्याहून मऊ मऊ त्यांचे पाय, पण त्या नागाकरता वज्राघात. एका पावलागणी त्याच्या तोंडातून विष बाहेर पडतो, धाड 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 अग्नी आणि विष बाहेर पडतो. तर भगवंतांनी नागाच्या मदतीने, नागाचा उपयोग करून गोपींना एक सुंदर नृत्य दाखवलं जे आजपर्यंत कोणी केलेलं नाही जगामध्ये. नागाच्या डोक्यावर नृत्य, सुंदर नृत्य. मग नागाच्या बायका आल्या, ते बघितलं आपला नवरा आता मरतो आहे सगळ्या या विषयामुळे, सगळं भगवंताच्या हातून मरणार होता तो. त्यांनी प्रार्थना केली, आमच्या पतिदेवाला वाचवा, तो एक येडा मनुष्य आहे, राक्षस आहे तो, त्याला माफ करा. मग त्या पत्नींच्या प्रार्थना ऐकून ह्यांनी प्रार्थना केली, चला बाबा वाचलं तर बरंच आहे. त्यांनी प्रार्थना केली, भगवंताला माफ करून टाकलं. हां हां, विचार ना. हां नाही, पण भगवंताच्या कडून मृत्यू येऊन जी मुक्ती मिळते ती वेगळ्या प्रकारची असते, ती वेगळी असते. आणि भक्त बनून जी मिळते ती वेगळी असते. हां, भगवंताच्या हातून कोणी मेला ना तर त्या व्यक्तीला पण मुक्ती मिळते, पण ती मुक्ती वेगळ्या प्रकारची असते, ती भगवंताची इतकी जवळ नसते. भगवंताच्या भक्ताला जी मुक्ती मिळते ती भगवंताच्या चरणाशी भक्ती. हां, मग तो शुद्ध भक्त बनला. मग त्याला भगवंत बोलले, ताबडतोब इकडून निघून जा, तुझ्या विषयामुळे सगळे माणसं इथे मरतायत, गाय मरते, बछरे मरतायत, झाडं मरतायत, पानं मरतायत, सगळे मरतायत, तिकडून चालता हो. ते म्हणाले, मला गरुडाचा भय आहे, माझा गरुडाचा वैर आहे, म्हणून मी छत्री लपणार आलो होतो, तर मी कसं काय करू. ते म्हणे, तुला गरुडाचा भय अजिबात नाही, कारण तुझ्या डोक्यावरती माझ्या चरणाचं चिन्ह जे आहे ते प्रकट झालेलं आहे. ते पाहिल्यावरच मला गरुड वंदन करणार, तुम्हाला धोका नाही करणार तुमच्याकरता, निश्चिंत होऊन तुम्ही जा आता. तुमच्या प्रत्येक डोक्यावरती माझ्या चरणाचा छाप जो पडलेला आहे ते बघून तुम्हाला जरूर हानी नाही करणार, वंदन करणार तुम्हाला, निश्चिंत होऊन तुम्ही जा. मग ते म्हणाले, कुठे जाऊ तुम्ही. ते म्हणाले, तुम्ही ते एक देश आहे फिजी म्हणून देश आहे, तिकडे त्याला पाठवून दिलं आहे, तिकडे मंदिर आहे मोठं, तिकडे त्याला आश्रय दिला परमनंट नागाला. दॅट सम नेम इज फॉर देश, दॅट नागद्वीप म्हणून काहीतरी नाव आहे. तिकडे द्वीप गेले निघून. ह्याच कालियाने दुसऱ्या युगामध्ये भगवंतांनी जन्म घेताना आता ह्या युगामध्ये त्यांनी जन्म घेतला, त्यांना पाठवून दिलं फिजीमध्ये. दुसऱ्या युगामध्ये जेव्हा भगवंत आले होते तेव्हा ह्या काल्या नागाने त्यांना पक्षी बनवून स्वर्गलोकाची सैर करून आणली होती. ही बिकेम अ सर स्नेक बर्ड. काय सेवा करू तुम्ही आता? आता विष गेलं, पाप गेलं, आता भक्ती आली, तर म्हणलं काय सेवा कर भगवंतांची? काय ठीक आहे, पक्षी बन आणि मला सगळं फिरून आण जरा. भगवंत जेव्हा सवार झाले त्याच्या नागावरती पक्षी बनून आणि फिरून आले सगळ्या ठिकाणी, परत तिकडे जाऊन राहिले. आणि काय सांगू, सांगा मी काय काय पाहिलं काल? नंदगाव बरसाना, सगळे धाम आहेत. आणखी सांगतो या धामाची महिमा कशी आहे, तुम्हाला कळावं की आपले बाबासाहेब कुठे कुठे गेले, कुठून इथून म्हणजे ही जागा कोर्स कशी काय, तर महात्म्य काय, कुठच्या जागेत ना गेले ते. ती जागा एवढी महान जागा आहे की एकदा भगवंताचे वडील म्हणाले की अरे बेटा कृष्णा, तुला व्हायच्या आधी मी नवस सांगितला, नवस की तू झालास मला पुत्र झालास तर मी चार धाम यात्रा करीन, हां, बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, महेंद्र पर्वत, जे काय असेल ते यात्रा करू. आता तुझा तुझा जन्म झाला, तू मोठा पण झाला, तर ते नवस मला फेडणं आवश्यक आहे. तर चाललो बद्रीनाथला, ते आपला कृष्णाला आवडलं ना, अरे काय कुठे बाबा चालले आपले, बरोबर नाही वाटत मला हे, मला कुठे जायची आवश्यकता नाही बाबा. नाही नाही मी नवस केला आहे. काय नवस केला तुम्ही? नाही मी नवस केला होता की तू झालास पुत्र झाला तर मी बद्रीनाथची यात्रा करणार, म्हणजे अलकनंदा स्नान करणार, मी प्रार्थना केली होती. तुम्हाला शब्द पाळणं आवश्यक आहे. म्हणलं बाबा तुम्ही इकडनं बाहेर जायची आवश्यकता नाही, मी सगळ्यांना इथे बोलवतो. बद्रीनाथ, केदारनाथ जे आहेत ते माझे भक्त आहे सगळे, ते सगळे व्यक्तिरूप आहेत ते, हां, ते पहाड बनून माझी सेवा करतायत तिकडे. त्या भक्तांना मी आवाहन करतो की तू इकडेच तुम्ही ह्या म्हणून डोळे बंद करा बघू सगळे. डोळे बंद केले सगळ्यांनी, डोळे उघडा बघू, तर ते कुठे होते? साक्षात बद्रीनाथमध्ये उभे होते. कारण बद्रीनाथ, केदारनाथ, जमुनोत्री, अंगोत्री सगळे जी धाम आहेत, धाम आहेत ना, तिथे प्रकट केले भगवंताने. ते बघून नंद महाराज खूप आनंद झाला. त्यांनी तिथे लगेच स्नान केलं तिकडे. बद्रीनाथ, नरनारायण ऋषी, हर की पेढी, हरिद्वार सगळं गंगा स्नान केलं आणि शांत झाले. आज पण तिकडे एक वन आहे काम्यवन नावाचं, तिकडे बद्रीनाथ उपस्थित आहे. पाहून बघून या, दर्शन करा कधी वेळ मिळाला तर. मी एकदा गोपी बोलल्या, म्हणाला गोपी अरे कृष्णा, आम्ही ऐकलं होतं की तू गेल्या जन्मामध्ये राम होतास आणि तू रामाला रावणाला तू मारला होतास. आम्ही असं पण ऐकलं आहे की तुम्ही समुद्रामध्ये सेतू बांधला होता, आम्हाला दाखव की तू रावण रामाचं रूप दाखव की. नाही 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 मी राम भीम काय नाही, मी हे सगळं मी तो नाही, तो वेगळा होता, असं बघून टाळायचा प्रयत्न केला. गोपी रागवल्या, तुम्ही अरे तू आम्हाला रामाचं दाखवलं नाहीस, तुमच्याशी मी बोलणार नाही, दा आमच्या तुझ्याशी बोलायचं बंद तुमच्याशी. भगवंताला सहन झालं नाही, माझ्याशी गोपी बोलणार नाही, मी जगणार कसं मग? ठीक आहे डोळे बंद करा. डोळे बंद केले, आता उघडा, उघडे केले, लगेच धनुष्यबाण घेऊन राम भगवान प्रकट झाले. कुठे आहे माझी सीता? चला रे सगळ्यांनी सेतू बांधा समुद्रावरती, पाणी निर्माण झालं सगळं जळासमोर, समुद्र निर्माण झाला. गोपी तिकडे बाहेर उभारून बघतायत प्रेक्षक बनून. समुद्र उत्पन्न झाला, माकडं आली तिकडून कुठेतरी, माकडं प्रकट झाली, तर लगेच दगड टाकून सगळे तरंगवले आणि मोठा ब्रिज तयार केला आणि तिकडे पोचले त्या साईडला. तिकडे लगेच एक मनुष्य आला, हा 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 हा, दहा तोंड घेऊन रावण प्रकट झाला. आणि ह्या राम राम असलेल्या माणसाने म्हणजे कृष्णाने बाण घेऊन रावणाचा वध केला. म्हणजे काय काय तयार झालं? रामेश्वर तयार झालं, रामेश्वर झालं, सेतुबंध तयार झाला, समुद्र तयार झाला आणि श्रीलंका पण तयार झाली. आणि गोपीच्या डोळा देखत कृष्णाने रामरूपामध्ये रावणाचा वध केला, रावण ठार झाला. थोड्या वेळाने म्हणजे डोळे बंद करा, उघडा, परत आहे तिकडेच. आता उघडल्यानंतर काय, रामेश्वर एका ठिकाणी लिंग पण दिसलं, ब्रिज पण दिसतोय, श्रीलंका पण तिकडे दिसते, अजून दर्शन तिकडे आहे त्या गोष्टीचं काम्यवनामध्ये. हां, आणि इथे एकदा इथे नंद महाराज कथा ऐकत होते, कथेमध्ये गंगेचं महात्म्य वर्णन करत होते. महाराज कोणते बसले होते ते म्हणाले, कथेमध्ये म्हणाले, एके दिवशी गरुडाने आपल्या भक्ष्याला पकडलं, सापाला, आणि ते घेऊन चाललं होतं आकाशात. तर ते तेव्हा उडता उडता गंगेकडे आले, नंतर ते खाली झुकले गंगेच्या असे पाण्याकडे आणि असे असे उडले. परत झुकले तेव्हा त्या सापाच्या जी शेपटी होती ना ती, ती गंगेच्या पाण्याला लागली, स्पर्श केला आणि ताबडतोब ते सापाची झाली मुक्ती आणि ते चार भुजावाले विष्णुदूत बनले, वैकुंठवासी बनले एकदम लगेचच. तर गरुड म्हटलं, अरे आपल्या हातातलं जे भक्ष होतं ते असं कसं झालं? म्हणतो अरे चार भुजावाले विष्णू बनले ते विष्णुदूत. लगेच पाठीवर घेतलं, पाठीवर घातलं म्हणजे भक्ष होता, हातात होतं ना हातामध्ये, लगेच पाठीवर बसवलं, राजाप्रमाणे बसवलं आणि वैकुंठाला घेऊन गेले त्या माणसाला, त्या सापाला, ज्याची गंगाच्या पाण्याचा स्पर्श होऊन परममुक्ती प्राप्त झाली वैकुंठधामामध्ये. म्हणून आदर म्हणून त्यांनी त्याला पाठीवर बसवून वैकुंठाला नेऊन सोडलं. तर ही कथा ऐकल्याबरोबर नंद महाराज जे आहे त्याचे उभे राहिले, मला आताच आता गंगेला जायचं आहे, मला पण हे पुण्य प्राप्त झालं पाहिजे. तर कृष्णाला आवडलं नाही, अरे कृष्ण म्हणाले कुठे झाले तुम्ही? नाही मला आता चाललं आहे जायचं आहे गंगेला हरिद्वारला, तिथे मी जाऊन आंघोळ करणार नदीमध्ये जाऊन, मला ते पुण्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे काही गरज नाही गंगेकडे जायची, गंगेला मी इथे बोलवतो. म्हणजे असं का? चला. ते गोवर्धनाच्या मध्ये गेले आणि त्याने गंगेला आवाहन केलं, त्याच्या हृदयातून गंगा निघाली अशी आणि प्रकट झाली. सगळ्यांनी पाहिलं की आपल्या बाळाच्या हृदयातून गंगादेवी प्रकट झाली आणि हात जोडून म्हणते आहे काय करू सेवा तुमची? तर कृष्ण भगवान जे धान बाळ आहे ते म्हणतात की तुमचं पाणी इथे तयार करा, सगळं प्रकट करून टाका. तथा हा भगवंता अज्ञानी शिर सावंदी आहे असं म्हणून गंगेदेवीने त्यांच्या समक्ष मोठं जलाशय उत्पन्न केलं तिथे आपल्या पाण्याने. सगळ्यांनी पाहिलं, असं नाही की त्या दिसलं नाही, गुप्त नाही. म्हणजे आता बघा गंगा आली ना तिथे आता आंघोळ करायची, सगळ्यांनी आंघोळ केली, हरिद्वार का प्लॅन कॅन्सल. अशा प्रकारे भगवंतांनी सगळे धाम आहेत ना इथे प्रकट केलेले आहेत, सगळे धाम. त्यांचं काय म्हणणं आहे की हे धाम परिपूर्ण आहे, इथून बाहेर जायची कुठे गरज नाही. इकडे केदारनाथ पण आहे, बद्री पण आहे, इथे गंगोत्री जमुनोत्री सगळं आहे इथे. हां राम सेतू, राम शिवलिंग काय ते रामेश्वर, श्रीलंका समजा का इकडे आहे. गया ना गया आपलं तिकडे, ते गया पण तिकडे आहे, पकड केलं आहे भगवंताने. असं म्हणतात की तिकडे आपण जाऊन पोचलो ना, नुसतं पोचलो तिकडे जाऊन तर आपल्या सगळ्या पिढींचा उद्धार होतो. नुसतं आठवण करायची, गेलेल्या माणसं आठवण करायची, काका मामा जे आहेत ना आजोबा त्यांचं फक्त स्मरण करायचं बस. तिकडे जाऊन सगळ्यांचा उद्धार, श्राद्ध करायची गरज नव्हती गेल्यानंतर परत. असं महात्म्य आहे सगळं. सगळ्या ठिकाणी भगवंतांनी आपले धाम प्रकट करून ठेवले आहेत. जिथे कोशी म्हणून गाव आहे नंदगावच्या पुढे 25 किलोमीटर कोशी गाव आहे, त्या कोशी म्हणजे कोश, कोश म्हणजे ट्रेजरी असं, ट्रेजरी राज काय म्हणाला खजिना. तर नंद महाराजचा खजिना त्या गावात होता, म्हणजे नाव कोशी पडलेलं आहे. त्या ठिकाणी एकदा कृष्णाला गोपी भेटल्या आणि म्हणाला की आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही द्वारकेमध्ये खूप रडला आमच्या आठवण काढून, त्यांच्या अश्रूंची नदी नदी आहे तिकडे द्वारकेमध्ये, नाव काय तिचं? गोमती नदी. हां हां समुद्रकिनारेच आहेत पण, आणि ते कोण समुद्र पण आहे मोठा द्वारकेमध्ये, मला बघायचं आहे, आम्हाला बघायचं आहे म्हणाले. तर त्यांनी सर्व संकोच केला, नाही नाही असं काय नाही, नाही नाही आम्हाला पाहिजे बघायचं आहे. तर भगवंताने त्यांच्या डोळ्या देखत गोमती नदी प्रकट केली तिथे आणि समुद्र प्रकट केला. तो समुद्र तिकडे आज रत्नाकर म्हणून एक मोठा कुंड आहे तिकडे, त्या रूपाने प्रसिद्ध आहे, प्रकट आहे, आणि गोमती नदी पण प्रकट आहे. हां हां तर कोशी म्हणजे द्वारका, आपली द्वारका जी आहे भगवंताने तिकडे प्रकट केलेली आहे. काय नाही इथे सगळं आहे, इथे या ठिकाणी सगळं प्रसिद्ध आहे, सगळं प्रकट आहे भगवंताचं नाव. म्हणून इथे पोचल्यानंतर कुठेही जायची गरज नाही आणि भगवंताला ते आवडत पण नाही. कारण जेव्हा जेव्हा नंद महाराजांची इच्छा प्रकट केली जायची कुठे तेव्हा त्यांनी ते कॅन्सल करून टाकला प्लॅन त्यांचा. का जाणे काय आपको ये इधर लाता सबको, आप का जा रहे हो? नाही का एवढं कशा कष्ट कष्ट काढता तुम्ही? त्यांना इथे बोलवतो ना, ते तुम्हाला तुमची सेवा करता येतील इथे. इथं तिथे बैलाला मारला भगवंतानी इथे गोवर्धनजवळ अरिष्टासूर. तर बैलाने खूप आतंक केला होता, तर खूप मोठं युद्ध झालं, तर बैलाला मारून टाकलं भगवंताने आणि गेले गोपींना भेटायला. तर गोपी काय म्हणतात? नाही नाही तुम्ही आता पाप केलं, आमच्याशी बोलायचं नाही. का? कसलं पाप केलं? मी बैलाला मारलं, बैल धर्माचं प्रतीक आहे. अरे तर बैल नव्हतं, राक्षस होते, राक्षसाला मारलं मी. नाही 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 काय आम्हाला ऐकायचं नाही, बैलाला मारलं ना आता आमच्याशी बोलायचं नाही, आम्ही पापी लोकांशी बोलणार नाही. नाही नाही काय करू सांगा, काय करू का सांगा, काय करायचं उपाय काय सांगा. नाही नाही ह्या जगामध्ये जितकी तीर्थ आहेत, जितक्या नद्या आहेत, जितके पवित्र स्थान आहे, सगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही आंघोळ करून यायला पाहिजे, मग तुम्ही शुद्ध असा मानू, तुमच्याशी बोलू आम्ही. अरे एवढंच का? मला त्याची गरज नाही, सगळ्यांना इथे बोलवतो. सगळे पहाड, नदी, तीर्थस्थान, जितके जिकडे गोष्टी आहेत सगळ्या इथे प्रकट झाले. हात जोडून भगवंता काय सेवा आहे. त्यामुळे इथे मी कुंड बनवलं होतं, आम्ही पायाने ते बोसरीने कुंड बनवलं. म्हणाले की इथे प्रकट सगळे व्हा, इथे आश्रय घ्या सगळे लोक. नद्यांनो इथे पाणी घेऊन तुम्ही या, पहाडांना तुम्ही इथे येऊन उपस्थित राहा. सगळ्यांनी इथे आश्रय घ्या, इथे चांगला व्यवस्थित ते कुंड भरलं पाण्याने. सगळे तीर्थांनी प्रवेश केला, सगळे तीर्थ, सगळे लोक त्यात भगवंताने आंघोळ केली. मग आता मी आला, आता आलो. भगवंत बोलले, आता मी तुमच्याशी बोलणार नाही. का बरं तुम्ही बोलणार नाही आमच्याशी? नाही, तुम्ही राक्षस पक्षात घेऊन आमच्याशी वाद घातला ना, त्याची बाजू घेऊन आमच्याशी वाद घातला. तुम्ही राक्षसी पापी माणसाचा वाद घेतला ना, मी तुम्ही आता पापी झालात, तुमच्याशी बोलणार नाही. मग मी काय करू? राधा म्हणते मी काय करू? तुम्ही पण सगळ्या तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे. लागले माणसे गंगेमध्ये लाईन लावली त्यांनी पाणी आणण्याकरता. तिथे आपल्या काकडं हे ना, काकणं मोडली आणि कुंड बनवलं आणि पाणी आणताय तिथे. डोक्यावर घाम येतोय. तर कृष्ण म्हणतात, कशाला एवढा कष्ट करता? हे सगळे तीर्थ इथे उभे आहेत बघा, हात जोडून उभे आहेत, विनंती करतायत की तुमच्यावर सेवा करू काय. तुम्ही एवढं कष्ट का करता? सगळे तीर्थ नद्या इथे उभे आहेत हात जोडून, त्यांना काय सेवा द्या. नादळा म्हणले, ठीक आहे, तुम्ही या सेवा करा. मग सगळ्या लोकांनी त्या कुंडामध्ये आपलं पाणी टाकलं, आश्रय घेतला. मग तिकडे राधाराणीने आंघोळ घेतली, आंघोळ केली. तेच ते राधाकुंड आणि श्यामकुंड. तर जेव्हा ते कुंड झालं उत्पन्न, तेव्हा भगवंत काय बोलले की मला राधा जितकी प्रिय आहे तेवढंच हे कुंड पण प्रिय असणार आहे. आणि जो कोणी या कुंडात स्नान करेल तो मला राधा इतकाच प्रेमळ आणि प्रिय असेल, असं वरदान दिलं भगवंताने. नाही पण ते कसं माहिती का, आपल्यासारख्या लोकांना तिथे आंघोळ करायला परमिशन नाही, कारण ते फार पवित्र स्थान आहे. तिकडे असं हात लावत पाण्याला आणि डोका टाकायचं बस पाणी एवढंच, कारण ते जागा म्हणजे फार राधाराणीचं ते शरीर आहे. ते म्हणजे त्यात ते प्रवेश करून मना आहे आपल्याला. करता त्या गुरूंची आज्ञा होईल तेव्हा आपण तिथे स्नान करू शकतो. जेव्हा जेव्हा गुरूंची आज्ञा होईल तेव्हाच, रोज नाही करू शकत. एवढं पवित्र स्थान आहे ते. म्हणून प्रभुपाद जेव्हा तिथे गेले होते, म्हणजे आपले गुरु महाराज प्रभुपाद, प्रभुपाद महाराज कुठे आहेत, प्रभुपाद महाराज, त्यांनी म्हटलं होतं की हे म्हणजे उडी मारायचं आणि डायव मारायचं स्थान नाही, पाणी उपसायचं आणि पाणी उडवायचं स्थान नाही, हे पवित्र स्थान आहे. लांबून प्रणाम करायचा, तीन थेंब डोका टाकायचे, तीन थेंब प्यायचे, बस तेच आश्मन स्नान, तेच स्नान आहे तिथे करायचं. तुम्ही केलं का? उदाहरण ना, हां, लांबून नमस्कार करायचा, बाकून नमस्कार करायचा, पाय तीन थेंब पाणी डोका टाकायचं, तीन वेळा पाणी प्यायचं, प्रार्थना करायची, राधाराणी आमच्यावर कृपा करा. आणि ते आत्मस्थान आणि स्नानमध्ये काय फरक नाही, पण त्यात प्रवेश नाही करायचा, लांबूनच करायचा स्नान आणि प्रार्थना करायची फक्त, बस राधाकुंड श्यामकुंड. त्या चार ठिकाणी जगातले सगळे जितकी पवित्र स्थान आहेत तिथे तिथे उपस्थित आहेत सगळी. ती आश्रय घेतले नाही, आश्रय त्या ठिकाणी, त्या ठिकाणी दररोज दुपारी 12 वाजता राधा आपल्या निवडक सखींसमोर येऊन आंघोळ करते श्यामकुंडामध्ये. आणि श्यामकुंडाच्या दुसऱ्या ठिकाणी समोरच्या बाजूला श्यामकुंडामध्ये राधाराणी कृष्णाबरोबर सारेपाठ खेळते, पाशाखेला घाट. दररोज तिकडे सगळ्या खेळामध्ये राधाराणी हरते, मग सारेपाठामध्ये ती कृष्णाला हरवते. तिकडे जागा आहे, तिकडे खेळतात ते. असं सुंदर सुंदर स्थान आहेत. गोवर्धन पर्वत आहे, भगवंताच्या सेवेकरता सगळं काय त्यामध्ये आहे. जागा आहे बसायला, झाडं आहेत, गवत आहे गायींना चारण्याकरता, रत्न आहे, माणिक आहे, हवा आहे, फळं आहे. अशा प्रकारे गोवर्धनाची महिमा सांगितलेली आहे. दर्शन मात्रे, दर्शन बघितलं तरी आपल्याला प्रेमभक्ती प्राप्त होऊ शकते गोवर्धनाची. उद्या बघा, दर्शन करा, गोवर्धन फार पवित्र वस्तू आहे. हां, वाकून नमस्कार करा, त्या मातीचं डोक्याला स्पर्श करा, प्रार्थना करा भगवंताची. हां, तर अशा प्रकारे माझं छोटं भाषण संपवतो मी आता. हां, आणि काय प्रश्न आहे तुमचे? तर हे फार भाग्याची गोष्ट आहे. इथे एक दिवस, एक तास, एक महिना, जेवढं काही निवास मिळेल ते परमभाग्याची गोष्ट आहे. इथला आनंद जो आहे तो आवडणीने आनंद आहे, तो जगात कुठेच उपलब्ध नाही. तुम्ही द्वारकेला जा, कुठे पण यात्रा करा, चार धाम करा, ह्या जागेची जी शक्ती आहे ती कुठेच नाही. कारण कुठेच भगवंतांनी अनवाणी चाललेली नाही, भगवंत फक्त या ठिकाणी चाललेले आहेत. अक्रूर झालं, अक्रूर जेव्हा आले तर ना कृष्ण परला न्यायला मथुरेला, तेव्हा त्यांनी सगळं प्रथम इथे एंट्री केली ना तर जमिनीवरती त्यांचे चरणचिन्ह पाहिले कृष्ण बलरामाचे. लगेच रथ सोडून त्यांनी लोटांगण घातलं, लोळले त्या पाण्या मातीमध्ये. त्यांनी पाहिलं की ह्या जागेचं जे महात्मा आहे ते ह्या चरणकमलामध्ये आहे. रथ सोडून खाली आले आणि चपला काढून त्यात लोळले ते अक्रूर. त्याचे मामा आहेत कृष्णाचे, असं आहे ते. त्या भावने तुम्ही इथे राहा, उद्या परवा दोन दिवस म्हणून मिळतात. कार्तिक महिना आहे, आज 20 तारीख आहे, उद्या 21 लास्ट आहे, कार्तिक पौर्णिमा उद्या आहे. प्रार्थना करा भगवंताकडे, जप करा. एक एक जप केला की इथे लक्षपटीने लाभ होणार आहे. भगवंताची प्राप्ती, कृपा, प्रेम इथे मिळू शकतं आपल्याला. पुन्हा कधी येणार कोणी बघितलं आहे काय निमित्त मिळेल? हां, हे निमित्त इतकं पॉवरफुल निमित्त होतं. सगळे तुम्ही एकत्र आलात, त्यांच्याकडनं प्रार्थना केलीत, त्यांच्याकडं जसं आपल्याला पण लाभ होणार त्याबरोबर ना. तिथं त्यांना लाभ त्याला मिळाला, परमलाभ मिळाला, पण त्यांच्याबरोबर आपल्याला पण किती परमलाभ आहे त्यांच्या निमित्ताने. हां, त्यांचे आम्हाला त्यांचे आमच्याकडून लाख लाख धन्यवाद त्यांच्याकरता की त्या अवस्थे इथे आले, अवस्थेमध्ये त्यांच्याकरता प्रार्थना केली गेली, सगळ्यांना लाभ मिळाला, त्या बिल्डिंगमध्ये पण थोडं भजन झालं. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.